नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. नीट यूजी परिक्षेचो पेपर फुटिल्ल्या प्रकरणांत सीबीआयन आयज पाटणाच्या एम्साच्या 4 विद्यार्थ्यांक ताब्यात घेतल्यात. एम्स पाटणाचे कार्यकारी संचालक डॉ जीके पॉल हांणी सांगले की ताब्यात घेतिल्ले विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातले आसात. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांक ताब्यात घेवपाविशी आदीच माहिती दिली आणि संस्थेन तपास यंत्रणेक सहकार्य केला. या विद्यार्थ्यांचे लॅपटॉपूय जप्त केल्यात आणि ते रावताले त्यो खोल्यो सील केल्यात. सीबीआय या विद्यार्थ्यांची चौकशी करता. मजगती नीट परिक्षेची पुनर्परिक्षा ठोस आधारार आसप गरजेची आसा आणि पुराय परिक्षेच्या पावित्र्यात परिणाम झाला असे सर्वोच्च न्यायालयान म्हणा. भारताचे सरन्यायाधीश हांच्या अध्यक्षतेखाला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठान डीवाय चंद्रचूड हांणी आयज नीट यूजी 2024 वैजकीय प्रवेश परिक्षा आयोजित करताना अनियमितता आणि गैरप्रकाराचो आरोप करपी 40 परस चढ याचिकांची सुनावणी सुरू केली. सध्या सुरू आशिल्ल्या तपासाच्या मुद्द्यांचेर खंडपीठान सांगले की सीबीआय चौकशी सुरू आसा. सीबीआयन जे सांगला ते उघड झाले तर ताचो तपासाचेर परिणाम जातलो. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांचे वांगडा न्यायमूर्ती जेबी परदिवला आणि मनोज मिश्रा हांनी या याचिकांच्या महत्वपूर्ण बाबींचेर सुनावणी सुरू केली. विदेश सचिव विक्रम मिस्त्री फाल्यां सावन 2 दिसांचे अधिकृत भूतान भेटीचेर आसतले. विदेश सचिव हे पद स्विकारले उपरांत तांची ही पहिली विदेश भेट. या वेळार मिस्त्री भूतानाच्या राजा वांगडा भासाभास करतले. तशेंच भूतानाचे प्रधानमंत्री, विदेश सचिव आणि विदेश वेपार मंत्री आणि भूतान सरकाराच्या हेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेन ते चर्चा करतले. फाल्यां दोनूय विदेश सचिवांच्या जोड येजमानके खाला भारत भूतान उदरगत सहकार वार्ता योजना वार्ता आयोजित केल्या. भारताचो शेजारी पयलो या धोरणाप्रमाण ही भेट आसा आणि भारत आणि भूतान हांचे मदीं नेमान चालू आशिल्ल्या आदान प्रदान परंपरेचेर प्राधान्यान भर दिता असे विदेश मंत्रालयान सांगला. न्यायमूर्ती नोंगमी कपम, कोटीश्वर सिंग आणि न्यायमूर्ती आर महादेवन हांणी आयज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सोपूत घेतली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांणी दोगाय न्यायाधीशांक सोपूत दिलो. सर्वोच्च न्यायालयांत बढती जावपा आदी न्यायमूर्ती सिंग हे जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश आशिल्ले तर न्यायमूर्ती महादेवन हे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आशिल्ले. एमव्ही प्रेस्टीज फॅल्कन या पलटलेल्या जहाजाची माहिती घेवपा खातीर परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हांणी ओमानातल्या भारतीय राजदूत अमित नारंग हांचे कडेन चर्चा केली. आयएनएस तेगान वाटयल्ले 8 भारतीय दर्यादेगेर पावल्यात आणि तांची जतनाय घेतात. एका भारतीयाची कूड मेळिल्ली असे तांणी एका सोशल मीडियात माहिती दिल्या. परिस्थितीचेर बारकायेन नदर दवरल्या आणि सरकार सगळी शक्य मदत करपाची खात्री करता असे तांणी मुखार म्हणा. या प्रक्रियेत वाटेकार झाल्ल्या भारत आणि ओमानातल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे उपकार मानले आणि शोकग्रस्त कुटुंबियांविषयी दुःख प्रगटायले. भारतीय हवामान खात्यान या महिन्याच्या 19 आणि 20 तारखेक दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशात आणि यानम, तेलंगणा आणि छत्तीसगडात खूप गोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास काढला. आयज आणि फाल्यां कोकण आणि गोय, दर्यादेग कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि गुजरात हांगा खूप गोग्यांनी पाऊस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 5 दिसात कोकण आणि गोय, मध्य महाराष्ट्र, गुजरात, दर्यादेग आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात काय सुवातींनी व्हड ते खूप व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बालिस्तान, मुझफ्फरबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उदेंत राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाब हांगा गडगड मारून वीज पडपासयत कमी ते मध्यम प्रमाणात आणि उत्तर प्रदेश आणि अस्तंत राजस्थानात फुडल्या 5 दीस पाऊस पडपाची शक्यताय आसा. काय राजकीय पक्षाकडच्यान आपल्या फायद्या खातीर हिंसा आणि हत्या यासारख्या शब्दांचो वापर करप हे दुर्दैवी असे भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हांणी म्हणा. आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडेन उलयताना तांणी एका माजी आयपीएस अधिकाऱ्यान बरयल्ल्या लेखाचो हवालो दिवन तांणी सांगले की या लेखात नकारात्मकतेचे वातावरण, सुरक्षा आणि भारताचे त्याच्या प्रभावाचे लक्ष मारला असे त्रिवेदी हांणी सांगले. जपानचे आदले प्रधानमंत्री शिंजो आबे हांची हत्या आणि अमेरिकेचे आदले अध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचेर हालीत जाल्लो जीवघेणो हल्लो या परिस्थितीची गंभीरता दाखयता असे तांणी म्हणले. प्रधानमंत्री मोदी हांच्या खातीर हिंसाचारक चितावणी दिवपी शब्द आणि भाषा वापरपी दुर्दैवी आणि ही चिंतेची बाब असे त्रिवेदी हांणी म्हणले. प्रधानमंत्री मोदी हांचे विशीं खूब फावटी अपमानास्पद शब्द काँग्रेस फुडारी आनी विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी वापरल्यात असो आरोप तांणी केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.